चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रशासनाच्या सक्तीमुळे साखर कारखान्यांनी 2 दिवसात भागवली 137 करोडची देणी। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2 दिवसात 137 करोडची देणी भागवली आहेत। शासनानं साखर कारखान्यांना 14 दिवसात देणी भागवण्याचे कडक आदेश दिले आहेत। यासंदर्भात डीएम यांनी कारखाना संचालकांची बैठक घेऊन त्यांना इशारा दिला होता। यानंतर साखर कारखान्यांनी 2 दिवसात शेतकऱ्यांची 137 करोडची देणी भागवली। खतवलीनं 49.34 करोड, मनसूरपूरनं 16.70 करोड, खाईखेडीनं 19.50 करोड, मोरणानं 3.98 करोड, तितावीनं 15 करोड, रोहानानं 3 करोड, टिकवलानं 19 करोडची देणी भागवली आहेत। भैसानानं केवळ 85 लाखचं देणं भागवलं आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर 14 दिवसात 445 करोडचं देय बाकी आहे। यामध्ये सर्वात जास्त 205 करोड एकट्या भैसानावर बाकी आहे। 109 करोड तितावी, 37 करोड खतवली, 13 करोड मनसूरपूर, 42 करोड खाईखेडी, 19 करोड रोहाना आणि 26 करोड मोरणा या कारखान्यांवर देय बाकी आहे। जिल्ह्यात केवळ एकच टिकवला या कारखान्यानं 14 दिवसांच्या नियमांचं पालन केलं आहे। साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 903 करोडची देणी भागवली आहे।